आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर। विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा। यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांची मंजुरी। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन। केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर। आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार। आता सविस्तर बातम्या। फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला। या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला। भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली। भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे। या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले। आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला। या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली। G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली। काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं। भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला। यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं। फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 मुळे खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे। यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला। यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे। या 6 राज्यांमध्ये या किसान योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकांवरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यूजर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.